नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. भारतानं पाकिस्तानमधून होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं एका अधिसूचनेत याची घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी ही बंदी घालण्यात आल्याचं या अधिसूचनेत म्हटलं आहे. बंदीमध्ये कोणतीही शिथिलता आणण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असेल. मुंबईत आयोजित वेव्स परिषदेत आज कम्युनिटी रेडिओवरील राष्ट्रीय संमेलनासह अनेक आकर्षक लोककला आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत 10व्या कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांमध्ये सर्वाधिक नाविन्यता श्रेणीत राज्यातल्या येरलावाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोव्यातल्या शिरगाव इथल्या प्रसिद्ध लईराई जत्रेत आज सकाळी झालेल्या चेंगरा चेंगरीत मृतांचा आकडा 7 पोहोचला आहे, तर 15 अधिक जण जखमी झाले आहेत. शिरगावमधल्या श्रीगावमध्ये लईराई देवी मंदिर परिसरात ही दुर्घटना घडली. या जत्रेत मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. जखमींवर गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली, तसंच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनातर्फे करण्यात येईल अशी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावंत यांच्याशी संवाद साधून या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून या कठीण प्रसंगात आपण पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीच्या अमृतसर युनिटनं 4 राज्यांमध्ये 4 महिन्यांच्या दीर्घ कारवाईनंतर अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. या कारवाईत तब्बल 547 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून 15 अटक करण्यात आली आहे. यावर्षीच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी आवेदनपत्र पाठवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. 5 ते 18 वयोगटातील बालकांना किंवा त्यांच्या पालकांना येत्या 31 जुलैपर्यंत हे आवेदन करता येणार आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हे राष्ट्रस्तरावरील प्रतिष्ठेचे पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान केले जातात. सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, विज्ञान तंत्रज्ञान साहस तसंच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकांना या दिवशी गौरवण्यात येतं. संस्था किंवा व्यक्ती अशा बालकांची शिफारस करू शकतात. awards.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्र आणि छायाचित्रांसह आवेदनपत्र पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाडा विभागातील गरजू दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 विभागीय आयुक्त दिलीप गावडे विभागातील दिव्यांगांची येत्या बुधवारी 7 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ऑनलाईन चर्चासत्राद्वारे थेट संवाद साधणार आहेत. मराठवाडा विभागातील दिव्यांगांनी या संवादात सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरण लकी डिजिटल ग्राहक योजनेचा 2 ड्रॉ 7 रोजी ऑनलाईन पद्धतीनं काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या 651 विजेत्या ग्राहकांना बक्षीस म्हणून स्मार्टफोन देण्यात येणार आहे, तर प्रत्येक उपविभागात 2 आणि 3 क्रमांकासाठी प्रत्येकी 1302 विजेत्या ग्राहकांना बक्षीस म्हणून स्मार्ट घड्याळं दिली जातील. वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्या ग्राहकांची टक्केवारी वाढवण्यासाठी महावितरणनं ही लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. 1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत सलग 3 किंवा 3 अधिक वीज बिलं ऑनलाईन पद्धतीनं भरणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरू इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. काल या स्पर्धेत अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 38 पराभव केला. प्रथम फलंदाजी करत गुजरात संघानं 6 गमावून 224 केल्या. प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबाद संघ निर्धारित षटकात 186 करू शकला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10